नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र. कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका या प्रशासनाच्या तिन्ही स्तंभांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीश गवई यांचं प्रतिपादन. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी. दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलोअनची नामुष्की. दुसऱ्या डावात विंडीजच्या 2 बाद 173 धावा. आणि महिला विश्वचषक एकदिवसीय स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू. स्मृती मानधनानं गाठला 5,000 धावांचा टप्पा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. जागतिक स्तरावर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेकडून 33 निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं. पर्यावरण शिक्षण, पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यासह सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो. कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करतात. त्यांचं अधिकार क्षेत्र स्वतंत्र असलं तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं उद्घाटन न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात न्यायपालिकेच्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारची भूमिका मोठी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मंडणगडचं नवं न्यायालय हे सुमारे 4 ते 4.5 लाख लोकांना मध्यवर्ती पडेल, त्यामुळे त्यांचा प्रवास आणि पैसे वाचतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या न्यायालयाद्वारे फक्त इमारत नाही तर न्यायदानाची गतिशील व्यवस्था तयार झाल्याचं ते म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव ज्या मंडणगड तालुक्यात आहे तिथं न्यायालय उभं राहणं हा बाबासाहेबांच्या वारशाचा गौरव आहे, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली. राज्यात अनेक ठिकाणी नवी न्यायालयं बांधली जात असून न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय नागरिकांच्या दारी पोहोचतो, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापूर सर्किट बेंचचे मुख्य प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, बार असोसिएशनचे सदस्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या 26व्या विशेष तुकडीनं आज मुंबईत 2008 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायक्लोथॉन आयोजित केली होती. एनएसजीच्या व्यवस्थापन दिनाची औपचारिक सुरुवात करून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देणं हे या सायक्लोथॉनचं उद्दिष्ट आहे. एनएसजीच्या या उपक्रमात 250 जास्त व्यावसायिक सायकलस्वार सहभागी झाले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठ उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरासह हडको, वाळूस भागातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. अनेक कंपन्यांनी कामगारांना नुकताच बोनस दिला आहे, त्याला जोडून वीकेंड आल्यामुळे नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळल्याचे दिसले. आज दिवसभर शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी कपडे, दुचाकी, चारचाकी, मिठाईसह इतर खाद्यपदार्थ खरेदीसाठी रविवारी सकाळपासून गर्दी केली आहे. मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. शेतीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पालघरमधल्या दांडेकर महाविद्यालयातल्या करिअर कटा विभागानं पूरग्रस्त सहाय्यता निधी संकलन मोहीम राबवली. या मोहिमेतून विद्यार्थ्यांनी वर्गानुसार आणि विभागनिहाय देणग्या गोळा केल्या. यामध्ये शिक्षक आणि कर्मचारी वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून गोळा झालेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात पाठवण्यात आला आहे. या निधीचा उपयोग मराठवाड्यातल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी केला जाईल. गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत डॉ जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ही योजना राबवण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. याद्वारे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत उच्च गुणवत्तेची आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. हा कार्यक्रम राज्य शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाने केलेल्या मंदिर स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संपूर्ण मराठवाडा आणि खान्देश मिळून 14 जिल्ह्यातील 2200 मंदिरांच्या स्वच्छतेसाठी विश्व हिंदू परिषदेसह पतंजली योग समिती, जनसेवा फाउंडेशन, जे जे रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, गरुड झेप अकॅडमीसह विविध संस्था, संघटना, उपासना, विद्यार्थी, धार्मिक सामाजिक संस्था, मंदिरांचे विश्वस्त यांच्या 1500 कार्यकर्ते, भाविक, महिला पुरुषांनी मंदिर, बौद्धविहार, जैन स्थानक, गुरुद्वारे, हिंदू धार्मिक स्थानांच्या स्वच्छता केली. अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने निवडणूक समन्वय समिती जाहीर करण्यात आली आहे. यात समन्वय समितीचे मुख्य मार्गदर्शक पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, अशोक पटवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समन्वय समितीमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, माजी आमदार किशनचंद तणवानी, माजी महापौर विकास जैन, त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, ऋषिकेश जयस्वाल यांची निवड जाहीर झाल्याचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आमची पार्टी एकत्र आल्याशिवाय रिपाईचे ऐक्य शक्य नसल्याचे केंद्रीय सामायिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. रामदास आठवले छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षासोबत आम्ही आहोत असंही त्यांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर खासदारांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलं. 3 दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्त 3 महिलांनी तब्बल 6 तास झाडावर चढून विविध समस्यांना घेऊन अनोखं आंदोलन उभारून गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पबाधितांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज यावर चर्चा घडवून आणणार असल्याचं लेखी आश्वासनही दिलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्यानं आज पुन्हा आंदोलन करण्यात आलं. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी वेस्ट इंडिजवर फॉलोअनची नामुष्की आली. कुलदीप यादव याच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजला पहिल्या डावात फक्त 248 धावा करता आल्या. 3रा दिवशी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कालच्या 4 गडी बाद 140 या धावासंख्येवरून खेळायला सुरुवात केली होती. रवींद्र जडेजानं 3 तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. भारतानं पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिल नाबाद 129 आणि यशस्वी जयस्वालच्या 175 धावांच्या बळावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 518 धावांवर डाव घोषित केला होता. 3रा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजच्या 2 गडी बाद 173 धावा झाल्या होत्या. वेस्ट इंडिजचा संघ अद्यापही 97 धावांनी पिछाडीवर आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू आहे. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं 45 षटकात 6 बाद 310 धावा केल्या होत्या. भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिनं 66 चेंडूत 80 धावा केल्या. स्मृतीनं आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. मलेशियातील जोहोर बुहूर इथं सुरू असलेल्या सुलतान जोहोर कप ज्युनियर पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारताने न्यूझीलंडचा 4-2 असा पराभव केला. भारताकडून अर्षदीप सिंग, पीबी सुनील, अराईजित सिंग हुंडल आणि रोशन कुजूर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. भारतीय संघाने काल गतविजेत्या ग्रेट ब्रिटनवर 3-2 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. भारताचा पुढील सामना मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र. कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका या प्रशासनाच्या 3 स्तंभांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीश गवई यांचं प्रतिपादन. दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलोअनची नामुष्की. दुसऱ्या डावात विंडीजचा 2 बाद 173 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.